karachi.nz/Nabhavani.
नमस्कार आणि स्वागत. हा रिची आणि माझ्या संगत आज असात डोरेस, जेफ आणि जॅक. दोन सोमना पहिले या दोन हप्त्या पहिले आम्ही कालची कुडी वो प्रोग्राम तुमका घेऊन आयले. तांतू नीता, चेस्टर आणि हेक्टरन तांच्या भुरग्यापणाची काणयो आमकां सांगल्यो. आणि आज आमच्या संगता डोरेस, जेफ आणि जॅक, ती तेगाय जाणा बोंबई जल्मारली आणि त्या बोंबई गावात ताणी त्यांची कोंकणी भास कशी ताणी प्रिझर्व केली, कशी ताणी दवरली आणि कशी आजही ती उलयतात त्यांचे त्यो काणयो ते आमकां सांगतले. तर डोरेस, तू तुझी इंट्रोडक्शन करता गे आमकां.
हांव डोरेस आणि हांव गोंयांत जल्म दिल्ले. आम्ही तीग जाण भयण आणि एक भाव. उपरांत आम्ही बॉम्बे येयले. हांव माझगांव रावताले डॉकयार्ड स्टेशन आत. आणि हांव रोजवी स्कुलांत शिकले, उपरांत कॉलेजीक गेले. जेफ, तू कशें आसा?
हाय, हांव बरो आसा, देव बरें करूं सगळ्यांक तुमकां. हांव जेफ्री, कोलवाले आमचो गांव आमचो, पूण आमी मुंबयत जल्मले. आमी तीग भाव आनी एक भयण. आमचो डॅडी पोट्रसीन काम करी, ताका लागून तेजे कंपनीन ताका पोट्रस क्वॉटर दिलेले. वाडी बंदर रावतले आमी. म्हाका दिसता वाडी बंदर आनी डॉकयार्ड चड लांब नाले, आमी तुगे शेजारे.
पण हांगा येऊन तुमकां सगळीं मेळ्ळ्यात तुम्ही?
वय, आमी थंय कोणाक मेळोंक ना. हांव वकान रावलो तेका, पूण हांगा येवन हांव डोरेसाक मेळ. हांगा आमी ह्याच जाग्यार व्हडले जाले. आमी डॅडी तेच्या आदी कोलवाय कुडीन रावतालो, चिरा बाजार. हांव तुम्ही जाण असले
ते
काचार. उपरांत तो पोट्रस क्वॉटरान शिफ्ट जालो. आमी ती सगळीं भुरगीं व्हडली जाली आनी आमचो स्कॉल सेंट जोझफ हायस्कुलान आमी शिक्षण जालें आमचें. आनी इगुरो सेंट जोझफ खुशी. एंथनी, तुजे
आनी हांव जॅक. देव बरें दीस सगळ्यांक. हांव जल्मल्लो बोमाय. भुरगेपणां आनी फुडले 25 वर्सां रावले आमी बॉम्बे पोट्रस क्वॉटर्सान. ते बिल्डिंगान सुमार 40 फॅमिली हाल्ल्यो, तांतूतले फकत 8 हाल्ले आमी क्रिस्तांव. तर बिल्डिंगान उलोवपाचे हाल्ले मराठी, स्कॉलान गेले की इंग्लीश, स्कॉलाच्या भायर आमी हिंदी उलयताले. आमचे सगळ्यो मेजॉरिटी हाल्ली तर मुस्लीम. आनी तर फकत घरा उलोवप जाताले कोंकणीन. पूण दुसरे काणयो आयकोच्या आदी एक कांतार आयकोया.
खंयचे कांतार जाय? आमी आयकोया गोंयकार या गोंयकार जॉनी अँड बुशकान गायिल्ले.
आमची ती वोडा कण्णा सुन्ना जाऊ ती बोरा जीव आमचो पळून खुशाल जाता आदली नोयांची गोरा गुणांनी बोलल्या ना मी साबा कसल्याय बावरा कामी मुका फुटबॉल खेळानी आम्ही उशा टेम्पोचे चिल जाऊ ते सागावता
तुम्ही ऐकत आहात सुशेगा दनपार प्रोग्रामर कालचकोडी विषयी जेफ डॉरस आणि झॅक अँटनी झॅक त्यांच्यो काणयो आमका आज ऐकूंक आयल्या तंगा तर डॉरस तू सांगताले कोंकणी भास तुमच्या थंय उणी उलयताली म्हणून
गावय आम्ही रावताली सगळे मिक्स कल्चर आणि हिंदू मुसलमान रावताली आमच्या बिल्डिंगात पण वर्सां वर्स आम्ही गोंयां वयताली आणि आम्ही गोंयां बोटीन वयताली तर त्या तेंपा एर बीन आसलोले आणि जेफ तू सांग तू कितको वयताले गोंयां
टॉरिस्ट सारखे आम्ही बोटीन वयताले पापा आणि ग्रॅनी आमचे कोलवाय गावात रावताले आणि ताका लागून दर वर्ष आम्ही मायाच्या महिन्यात देड महिने आम्ही गोंयां वयताले वय डॅडी आमचो दोन तीन महिने आधी तिकीट बुक करी कित्याक त्यांना तिकीट बुक करी ना जाल्यार येऊन आले
त्यांना
आमकां बसीन वचूंक नाका आले त्यांना
सारखे
वय ताका लागून आम्ही बोटीचे तिकीट बुक केल्या परत आम्ही एकदम खुश कित्याक आमची तिकीट झाली बुक म्हणून
वय
आणि आम्ही खुश खूप खुश जाताले कित्याक आमकां बोटीचे जर्नी बरे लागताले एकदम उघडा आसा जोर आमचे नेक्स्ट डे आम्ही वयताले आमचे ट्रॅव्हल्स टायम आले आमकां रातची न्हीद पडून आले
सारखे
सगळ्या फुडें आम्ही स वाजता उठले आम्ही साडेसात वाजता आम्ही घरा भायर आणि टॅक्सी घेऊन पाच मिनिटं आम्ही पावतले फेरी एकदम चोट लागली आणि थंयसर थंयसर ते वॉफार पावले उपरांत थंयसर ती गेट हाली ती गेट आसली ती जाताली साडे नऊ वाजता
तेजे
आधी ना आम्ही तयार आमचे चादर घेऊन कित्याक आमकां जागो बुक करून आणि गट उकटे केले उपरांत आम्ही एकदम धाव मारतले एकदम आणि सारखे वयर गेट गेटे वयर सारखे वयर फर्स्ट ऑन द अपर डेक अपर डेक म्हणजे फर्स्ट क्लास थंयसर बरे बरे वारे येतात आणि बरे जागो आणि एकदम बरे साफ आले थंयसर ताका लागून ते आम्ही प्रिफर करी वयर वचो सकला ते मातशे लोअर डेक मातशे ते वॉज कन्सिडर्ड मिडल क्लास आम्ही म्हणजे मिडल क्लास एज इन टायप ऑफ अकॉमोडेशन सांगतात थंय
पण
वयर एकदम बरे आले ते आणि एक पटी आमचे जागा बुक केला आम्ही थंयसर न्हिताले आम्ही आणि डॅडी मामी मागीर स्लोली स्लोली येताले
करेक्ट
इट वॉज लाईक अ बिग 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 पिकनिक फॅमिली पिकनिक आणि सगळे लोक कितले आले एकदम फ्रेंडली आले उलयताले इंट्रोड्यूस करताले एकल्याक दुसऱ्यांक इट वॉज लाईक आम्ही कोण होल्ड बॅक कोण आले सगळे लाईक वी आर फ्रेंड्स एज इफ लाईक वी आर गोइंग टू बी हियर एक दिसाक आणि मागीर नेक्स्ट डे वी विल ऑल बी वयताले केन्ना केन्ना नंबर एक्सचेंज करताले आमचे फ्रेंड्स खी रावता आणि इवन बोमाय पोतून गेले म्हणून संजय कॉन्टॅक्ट दोतले आम्ही
सारखे
तर हे एकदम दुसरे आयज काल किती झालं एव्हरीथिंग इज इन्स्टंट झाला
ऍप
बुकिंग केले प्लेनर बसलोय कोण नेक्स्ट कोण बसला काय ओळखना आणि काय इंट्रोड्यूस करणार वय तर ते फिलिंग कम्युनिटी फिलिंग आले ते दिस इज समथिंग आम्ही मिस करता आता
सारखे आणि हा रावताले गोंया वसंग कित्याक आंबे आणि मातयेन पोणस आणि शेतात वसपचे ऑपॉर्च्युनिटी मेळनाले
बॉम्बे
आणि मातयेन खेळ आणि बिचाचे वसपचे ते आम्ही रावताले केदा आम गोया वयताले यु नो
आणि उदक कितले
सॉरी पण पण तू जेफ बोटीर बोटीर 22 घंटे तुका ट्रॅव्हल
होय आता एक एक वेरी स्ट्रेंज आयच तुम सांगता 22 वर लागतले आमकां वचांक बॉम्बे टू गोवा पण आमकां केन्ना लागोना की ते 22 वर म्हणून आणि आम्ही त्या 22 वरांत कितले फ्रेंड कोताले आयज काल ते प्लेन ट्रॅव्हल आम्ही केन्ना केन्ना 10-11 वरां काढटा पण आम्ही आमच्या खुशीचो हा ताका आमी वखत ना आणि पाव उपरांत तो आमकां केन्ना तेजे केन्ना हालो म्हणना केन्ना खाय म्हणना पण बस बोट ट्रॅव्हलरचेर आम्ही ए टू झेड लोकांक आम्ही वखतले
एक पटी बोट बोटीर तुम्ही तुमचो जागो दोरलो आणि त्याच्या उपरांत तुम्ही त्याच्यावर बसल्यात त्याच्या उपरांत बोटीर काले करतले
एक पटी बसले की नाही सायकल झाले की नाही माझा येतो लिमका वालो कोला कोला आणि केन्ना चाली तुमकां फेनी जाय रे फेनी जाय रे
सोरोय मेळटालो
सोरोय मेळटालो
कॉन्टॅक्ट आसलेले सोरो मेळचाक
आणि बोटीर सगळो वास येतो
जेवणाच्या आधी सुले एक फुल बोट म्हणजे फुडें फेनीचो वास फोगत
आणि मागीर कांतारा म्हणताले गिटार आले इथे हिप्पी येताले आणि आमचे गोयकारी कांतारा म्हणताले आणि
हाऊजी हेटाले
हाऊजी मागीर त्याच्या आधी लंच टायमच्या आधी बुकिंग कोताले कुपन घेऊनचे आले
सारखे
कुपन घेतले लंच रुमान गेले मागीर
हाऊजी म्हाका दिसता सांगे खातले आम्ही
उगडास दनपारचे
फक्त ते लंच आणि ते फक्त लोक वयता जाऊन बिकॉज तिका मागीर सांगे तिका दे वॉन्ट टू बी अवेक यु नो लाईक तिका जस्ट लाईक नाईट लाईफ तिका ते ऑल द ऍक्टिव्हिटीज वॉज नाईट लाईफ तिका बरे लागतले नाईट लाईफ पण पोतून फेणी आणि आमचे ते हाऊजी आणि मागीर ते बॉंग हंगा थी वयसून पयताले ते
लाईक अ क्रूज ओनली लाईक यु नो बट
ओल्ड टाईम क्रूज
फोर मॅन्स क्रूज
पण इट वॉज ऍक्च्युली आमकां ते फर्स्ट क्लास लागलेले एका आम्ही बोटी उपरांत आम्ही बुक केल्या उपरांत आम्ही वयताले हंगा थी सगळ्या जागे वयताले आमचो फ्रेंड हा हंगा हंगा कित्याक आमकां कोण मेळतालो आमचो फ्रेंड आणि आमकां कितले लोक वळखीचे लोक मेळटले आणि त्याचे आणि त्यांचे फ्रेंड म्हणजे आमचे फ्रेंड जाताले आम्ही आणि ताका लागून आमकां किती खुशी जाताले आमकां सगळ्यांक मेळून
पण या बोटीर तुम्ही केल्ले फ्रेंड्स या वळख केल्ली लोकांक बॉम्बे आयल्या उपरांत तुम्ही त्यांच्या सांगात उलयल्यात आणि त्यांच्या सांगात अजून म्हणजे तुम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट आसात तुमकां असं कोण आसात फ्रेंड्स
दोन तीन असा पण आता ते काय आता ते गेला सगळे लांब गेला कोण कॅनडा कोण US पावला त्या लागून ते इतले कनेक्शन ना पण केन्ना केन्ना ते आजकाल फेसबुकार कळता आमचे कॉन्टॅक्ट जाता मागीर ते
पण या बोटीर तुमकां काय वादळ आले केदळाय टायमार पावतली बोट या टायमार पावनातली बोट
बोट पावताली टायमाचेर पण म्हाका एक उगडो आसा एक टायम झॅक तू जाण ते एक आमच्या बॉम्बेसान गोंया वयताना एक वादळ सारखो झालो स्टॉर्म झालो सारखो तू सांग म्हाका
वय सुमारे आमकां म्हणजे म्हाका उगडो आसा म्हाजे डॅड न्हू म्हाका उठयलो अबाउट अर्ली मॉर्निंग अबाउट
सकाळी
ना रातचे अबाउट 12:30 आनी सगळे आमचे लोक लादाई पुताले
मागताले
आणि वारे बारले खूप बाप रे इंसान नका तर आम्ही भियला मागीर किती झालं म्हणून
कॅप्टनान मॉर्निंग दिलेला आमकां की सगळ्या स्पेशली चिल्ड्रन आणि भुरगी आणि लेडीज त्यांना लोअर डेकार वचून किंवा लोअर डेक मातशे सेफ आले सर आणि आम्ही वयर रावलेले आणि ते दोन तीन वरां खंय गेले आमकां कळोंक ना एकदम कित्याक आम्ही फकत रोजरी कोताले आमी आनी
देवा लागीं मागताले
कंटिन्युअसली
बोटी वयर रोजरी बोटी वयर सकल वयर सकल
ओके
उदक इतले हालताले लायक आम्ही भियेले एक्च्युली फर्स्ट टायम हाय
पण तुम्ही टायमार पावल्यात काही त्या दीस तुम्ही कम्युनिकेट कसे केले तुमच्या सोयऱ्यांक गोयात आम्ही आमच्या बोटीक वादळान शिरकला आता लेट जातलो म्हणून
ना त्यांना काय चान्स ना आलो न्हू
सेलफोन बी
त्यांना सेलफोन आणि आमच्याकडे लँडलाईन ना आलो ते पप्पा आयजण पप्पा पावलो थंय पणजे परतून गेलो
न्यूज
मेळ रिपोर्ट पोतून बोमा वयता म्हणून ती
ओके
थंय कांतार आयकूया आमी आतां एक कांतार आयकूया
ओके
First ever company song from the album Mobasaur 2 by Joel Ribello and Daryl Mascarenhas.
तुम्ही ऐकतात आईच्या सुशेगादन पर प्रोग्रामर कल्चर कोडियो चुकानियो डोरिस अंताउन जेफ अंताउन अँड झॅक अँथनी दाऊन. तुम्ही गोंया गेल्या उपरांत काले करतल्यात, गोंया पावल्या उपरांत काले करतल्यात?
आम्ही केदना केदना शेतान वयताले आणि पांटे तोकले घालून आम्ही पालो ओताले, भात ओताले. केदना केदना ते पांटे पडटाले, कित्या आमकां एक्सपिरियन्स ना कितकोन दवरून ते आमचे मात्यार. आणि शेतां गेले उपरांत आम्ही ते बिंदुला उदक घेवन शिंपताले झाडांक. आणि सांजे रेत्रीत आम्ही मोडकी गरम करताले, पालो घेवन गरम करून, कित्या ते तेंपा आमकां गॅस उदक गरम करून फ्यूल नासलोले. आणि आमकां बरें लागताले ते वास मोडकेचे वास म्हाका बरें लागताले, कित्या बॉम्बे आमकां मेळनाहलो ते वास. आणि मातयेन पांय भितर वयताले मकांत, आणि आमकां बरें लागताले ते सगळे माती पांया मदें गेले, कित्या आमकां यूज जोतींक बी घालूंक. पूण मागीर उपरांत आमकां बरें लागताले ते खेळ खेळ एक मोचाचे माती ओडोवन. आणि जेफ तू सांग.
आम्ही आमचे गाव गोंया पावले उपरांत म्हाका उगडास आसा, आमचे दुसरे दीस आमचो प्रोग्राम स्टार्ट. पापा आमकां केन्ना केन्ना आमकां फिशींग वतालो आनी ते आमचे लागींच लागींच आमचे दोरी आसलो, आमी ते रिवरान वयताले फिश करूंक. नुस्तें धाकटे धाटे नुस्तें मेळटा,
कोस्ताचे नुस्तें,
तें नुस्तें एकदम बरें आनी टेस्टी. आनी आमची ग्रॅनी त्या घरा वचून ते मसालो तयार करतालो. किती जाणो की पापा आतां येवन नुस्तें हाडटलो आनी आमकां जेवण
फ्रेश
फ्रेश फिश
सारके.
आनी फिश केन्ना केन्ना आमी वयतले ते टायर्ड पळोवन, ते आमी ते खुबे गोड धरूंक वयताले आमी ते. सो तेका लागून जाय मातशें लो टायर्ड, आमी ते पापा ते लो टायर्ड पळयतालो आमकां केन्नाय लो टायर्ड आहा. आमी तीन चार बॅग वताले, व्हडले व्हडले बॅग, धा 15 किलोचे एक बॅग.
नुस्तें मेळटाले तुमकां
ते शेवटाय आनी म्हाका ते उगडास ना बांगडे था ना, ते फक्त रिवर फिश ते होय ताले ना, ते म्हाका इतले उगडास ना. पूण ते धाकटे फिश पूण बरे टेस्टी फिश ते एकदम. आणि खूप एक करताना आम्ही ते लो टॅड वयताना आम्ही उदकान वयताले आणि आमचे हात ते रेव भीतर घालताले. एका टायमार तीन चार एका हातीन वयताले, एका वरान तीन चार बॅग फूल. पूण प्रॉब्लेम किती घरा हाडूंक ते प्रॉब्लेम, कित्याक कितले हेवी आले ते. म्हणजे एक उगडा असा म्हणजे कडे आमच्याकडे एक सायकल आली, त्रि ट्रायसिकल. त्या ट्रायसिकलार आम्ही तीन बॅग दोरी आणि आम्ही स्लोली स्लोली त्या
चलून
वय चोट ना लांब नाले आमचे घर, त्या लोकांनी इतलं प्रॉब्लेम नाले आमकां.
ओके.
आणि आमचे ते प्रॉपर्टीच्या पाटल्यान ते मोयचो मायाचो महिनो न्हू, ते आंबे आणि पणस सीजन आणि कॅजू. तर आम्ही पापा वयताले आमकां हाडूंक, चलवचे आमी आंबे काढूंक. आंबे इतले काडटाले आमी आनी घरा हाडटाले, खावन 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 वाळ एकदम कंटाळले आमी. कितले खावन पणस बरे बरे पणस,
केन्ना
बोमाय आमी हले पणस पोंग ना हले टेस्टी एकदम.
म्हाका उगडास आहा, आमी ल्हान आसतना गोंय वयता तेन्ना ते सकाळी म्हणून ते नीर सूर मेळटाले, ते कितले बरे लागताले म्हाका.
आमचे ते
सकाळी फुडें पियताले,
सकाळी
फुडें सकाळी फुडें तकली गोवनातली
ना ना, हांवें थोडे पिताले सुबेज न्हू.
म्हजो म्हजो एकलो फ्रेंड आहलो कारवार गेल्लो पयले पटी, आणि कारवारांत तो हाचेर आहलो कॉन्ट्रॅक्टर आहलो कुद्रेमुख प्रोजेक्टार. तर ताणें पळयलें की थंय फ्रेश सूर मेळटा सकाळी फुडें, तो 7 वरार उठोवन तो सूर पियेलो, एक मोटकी भर सूर पियेलो. आणि ताच्या उपरांत कुद्रेमुख तो क्रेन ऑपरेटर आहलो, ताचेर बसलो त्या वतांत एक 10 मिनटांनी पडलो.
आम्ही इतले पिया नाले, आम्ही दोन बाटली हांव वतलो, दोन ग्लास ती पियत. ते सूर म्हणजे ते आमचे ते एक आमची ते तारी तार हा आमची शी तारी त्याचं धाकटो ब्रिज हालो त्यांचं ते ब्रिज अक्रॉस ते सोगली सोगली माडाची झाडां आणि थिंच हालो तो हा ताका वखत आलो त्यांना की हा ताका सद्दां तेजे कडेन वयतालो आम्ही तो दोन ग्लास ती हा पियतालो आणि मागे दोन बाटली हा घरा हाडटालो एक फ्रिजन फ्रिजन दोतलो आणि मागे
चार बाटली
पण पिवंक सगळे पिव फक्त दोन ग्लास पियतालो
म्हाका उघड आसा जे वन थिंग मीस कोता ते साडे धा जाले उपरांत मागीर आमची घरांनी कोताली पेज तर पेज आनी खारे आनी खालची कोडी ड्राय करून हय खाऱ्याचो ते आमचे दॅट वॉज लाईक आमची एव्हरी डे विदाऊट फेल आमची घरांनी कोताली आणि त्यात पेज इतली बरी टेस्टी लागताली आमका
पण आता पेज कोणी जेवीनात
आता खाई जेवीनात
बॉइल्ड राईस ते बरे
ओनली बॉइल्ड राईस आजकाल कोणी जेवीनात
आणि कोणाक नका ते कळना कित्याक ते बिकॉज दॅट इज द बेस्ट राईस ऍक्च्युली बिकॉज व्हेरी प्रोटीन कुला प्रोटीन एनर्जी
फायबर सगळे
आणि तू झॅक म्हणटले तू सकाळी ती गांठ वाजतली सकाळी तुका तेरसा
कोसळली सिक्स ओ क्लॉक म्हणजे मिसाक वचपूक जाले तर सांगताले गाणी आमकां चल उठाचो मिसाक वचा म्हणून मागीर इवनिंग मागीर 6:30 फॉर वय आमोरी वय आणि तेन्ना मागीर आमी घरा येवपाचे आले आमची ग्रॅनी हाली इतली स्टीक आमी घरा येना जाल्यार मागीर येताले मागीर काटी घेवन आमकां
म्हाका ते उघड आसा एक पाटी आमी एक पाटी दोंगरार गेले ते काजू काढूंक ग्रॅनी जाणो आमी दोंगरार गेले म्हणून काजू काढूंक ते दोन तीन ते झाडां हाली तांतून चुबेच काजू ना हाल्ले ताका लागून आमी मातशे फुडें गेले फुडें 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 करून आमी सगळे विसरले टायम कितलो जालो म्हणून आनी आमी पळयता पाट पाट करून पळयता लांब सर घरे ग्रॅनी येताली बोडी घेवन आमी मागीर हे टायम जालो आमचो आमी लेट आमी पावले 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 पण आमकां तर पूण खूप मार मेळ्ळो आमकां
तर तुमकां एक डिसिप्लीन आली गावात
टायमाचे खूप डिसिप्लीन ओनली फॉर द इवनिंग टायम कित्याक ते आय थिंक इट वॉज अ सेफ्टी रिझन बिकॉज ते सांगे मागीर ते सोवा उपरांत सोरोप येता आणि किती आणि जर किती झाले तर मागीर आमकां ते एमर्जन्सी म्हणजे काय देर वॉज नो स्कोप फॉर मेडिसिन
पण पापा आमचा आसलो खूप डिसिप्लीन तेजे म्हणजे 12 झाले की ना ते जेवपाचो तुझो टायम 12:30 म्हणजे जेवण रेडी सगळे ग्रॅनी सगळे जेवण रेडी होय 12:30 म्हणजे तेजे आफ्टरनून सियेस्टा मागीर तेजे उपरांत आमी भायर मागीर कॅटी घेवन मागीर केन्ना ब्लड सकाराक बारी आमी केन्ना आमे काडी होय कॅटीचेर होय
दनपरां न्ही जाणातल्या तुम्ही
दनपरां आमचे सुबे एक्टीव
कोली मस्त करताले
तर केन्ना आमी कॅटी घेवन आमी आमचे कजनी हारले पळयताले कोणे कितले सुबेज मारले न ब्लड सकार आनी तर आमचे जाले कॉम्पिटिशन तांतूर केन्ना केन्ना हाडले केन्ना मागीर उलोवपाचे कोणे
ते ब्लड सकारान म्हाका एक उगडास येलो ते पण ते गोंयचे न्हू हे बॉम्बाची खबर आहे एक फाटी आमी एक व्हडलो ब्लड सकाराक आमी दवरलो तेका आनी तेच्या त्या तोंडान आमी तंबाखू घातले आमी तो नाचो लागलो आम्ही मागीर एकदम खुश तेका फोन 15-20 मिनटात तो सारखो म्हाका दिसता तो न्हिदोन गेलो की मेलो हांव आमी नको कित्याक तो टँक ती जर वॉटर टँक हाल्ली आमची तर तो टँकीच्या सकला तो लिपलो तो आणि आम्ही पळयता आमकां दिसोना जालो मागीर आम्ही सगळो तो म्हाका दिसता तेका चड चोडला तेका म्हणून
पण लहानपणाची तुमची मस्त्यो कोले आल्यो हांव इस्कॉला घेताना हांव सेंट इग्नेशियस इस्कॉला घेतालो तरी आमी सोलोन येताले आणि सोलोन पाटी येताले रावतलो बॉम्बे सेंट्रला तर पहिले ते 7 रस्त्यावर गोवंक क्रॉस करून मस्तू प्रॉब्लम्स आले पण पाटी येताना आमी एक गँग भुरगे एका सायडीन एका सायडीच्या रोडाच्या एका सायडींतल्यान चलताले आणि दुसऱ्या सायडींतल्यान चलतले दुसरे म्हजे फ्रेंड्स आणि त्या मिल्लाच्या एरियांत मस्तू ते भैया न्हिदताले ते चार पयार तर तांची आमी चादरां ओडटले मस्तू पुडी आमकां धरला मार मेळ्ळ्यात पण तुमच्या टायमार तुमी काले केले
म्हाका एक उघड आसा दिवाळी टायमाचेर आमी ते आमच्या कडेन ते सुरसुरी हाले ते कितें केले आमी एक सुरसुरी आमी ताका बेंड केले आनी ताका उजो लावन ताका मागीर ते आमी उडयले आमचे बिल्डींग ते ट्रान्सपोर्ट कंपनीचे कुशीक हालेले ते सगळे ते एक ट्रान्सपोर्टचे लेबरर हाले ते घांटी हाले ते आम्ही एक किती केले ते सूर गिरते आणि आम्ही उडयले ते एकले घाटीचे दो तीन गेले ते आणि तो मागीर नाचोक लागलो हांगा तो पावलो हांगा सांग थी ते पण त्या दोन तीन मनशान त्या हेल्प केले काढून ते पण आणि पण त्या कळना कोणे कोणे धाडला तो आयलो भीतर तो आणि सांगता कोणे केले हे करू नका म्हणून पण आम्ही सगळे हसोक लागले खूप ते तो मागीर गेलो मागीर तो जाणो किती फायदो ना हे म्हणून कित्याक आमचे आम्ही पळयले आमचे ते वयर आमचे असले व्हडले व्हडले सिंगर आले ते हसोक लागले त्या लागून तो म्हणता अरे हे हसता म्हणजे आमकां काय फायदो ना म्हणून मागीर
पण तुम्ही गोयात काल शिकल्यात गोयात भास शिकल्यात या गोयची काणयो शिकल्यात गोयचे कल्चर शिकल्यात काल शिकल्यात तुम्ही गोयात
कल्चर म्हणजे म्हाका उघड आसा मायाच्या मनात म्हणजे वॉज आमचे हांगा कुशीक खाल्ले ते सेंट रॉक चॅपल आणि एव्हरी मॉर्निंग 7 o'clock आम्ही मिसाक चॅपल कपेलान वयतलो मिसाक लागून आणि आम्ही होल फूल म्हयनो आम्ही थंयसर वयतले आणि आमकां इट वॉज लायक अ डिसिप्लीन आय मीन वी वेंट बरें लागतालें आमकां वचोन कित्याक ते आयलो परत मागीर आमकां मागीर ब्रेकफास्ट मेळटले आणि ग्रॅनी बापा खूप खूश जाताले आमकां पळोवंक कित्याक आम्ही तीग भाव वयताले आणि आमची भयणी वयताली थंय ताका लागून आम्ही सगळे तू कितें तुजे कितें डॉरिस
आमी मगे कजना गोंय रावताली आणि ती बिचाचेर लागीं रावताली आणि स्वता सांजेर आमी सरोन वयताले बिचाचेर कित्याक बॉम्बे सो एक्टिविटी मेळनासले आणि आख्खे ग्रुप घेवन आमी सावजन इवनिंग टायम आमी चलोन वयताली आणि मागीर केन्ना केन्ना आमी पिकनीक वताली जोरी जोरी वताली स्प्रिंग बात या स्प्रिंग बात जोरीचे तिंगा तीन दीस आमी वयताली थ्री ते मातशे मेडिसिनल उदक स्किनाक बरें आहा हय हय आणि कितें हे बी जाल्यार बरें हील जाताले बेगीन
पण तुम्ही गोयात जाऊन पार्टी आयल्या उपरांत ते गोयात जाऊन शिकले तुमचे भास या कल्चर या उडास ते तुम्ही कसे दौरताले कित्याक तू जॅक म्हणाले बॉम्बे पटी आयल्या उपरांत कम्युनिटीज मस्तो आलो कल्चर डिफरंट आले लँग्वेज डिफरंट तुम्ही कसे ते दौरतल्यात कसे प्रिझर्व करतल्यात
तर म्हाका एक उडास आहे की आम्ही गोंय गेले की ना त्या उपरांत रातचे आफ्टर 7:30-8 o'clock काउक झाले उपरांत डॅडी पापा आम्ही सगळे भायर बसताले वय आणि खाऊक म्हणजे इतलो खाऊक आम्ही केन्ना पळोवंकूच ना बोमाय
खाऊक
डार्क डार्कनेस वय इतले खाऊक जाताले केन्ना पळोवंकूच ना बोमाय सो लाईट यो हात न्हू आणि तारे म्हणजे स्टार्स इतले दिसताले आमकां बापरे लाईक इट वॉज लाईक अ होल सी ऑफ स्टार्स आणि दर सांगताले आमकां गोजाले आमच्या पापा त्यांचे टायमाचे
वॉल्तारेर बसताले
आणि खूप सांगताले खाणे म्हणजे त्यांच्या टायमार खंय झाले मागीर पापाचो दुसरो चेडो दडीचो भाव ते ड्युरिंग दॅट फ्रीडम फायट आणि किती ऍक्च्युली तो अरेस्ट वॉरंट हारलो त्याका आणि तो तिसान मागीर बोमाय आयला मागीर चोलोन गोंया सान बोमाय चोलोन आयला हो जे विदाऊट त्याच्या नावावर अरेस्ट हारले तेव्हा तर आमकां सुभेस्तिले काय खबर ना पण ब्रीफले सांगलेले आमकां बट वी डिडंट नो मच डिटेल ऑफ दॅट बट पोर्चुगीज गव्हर्नमेंटान त्यांना त्याका आय थिंक ही वॉज ही हॅड डन सम मिसचीफ बेसिकली सो थिंग्स लाईक दॅट तर या आय मीन दिस इज वन अँड खूप सांगताले आमकां गोजाले हाव दे स्पेंड हाव देअर चाइल्डहूड वॉज देअर आणि डॅडी साय किती डॅडी किती मस्ती करी केन्ना फातर मारी दुसऱ्यांच्या घराचेर आणि थिंग लाईक दॅट
सो दोज आर द स्टोरीज दॅट यू कॅरी इट बॅक ये पुरो कहाणी आहे तुम्ही तुमच्या बॉम्बे फाटी आयल्या उपरांत तुम्ही तुमच्या मतींत
टायम लागतले 3-4 महिने लागतले आमकां विसरोंक
नेक्स्ट ट्रीप जातले आमच्या भुरग्यांक तुका सांग टॉक अबाउट दिस टू आवर चिल्ड्रन टू सो लाईक ती जाणा आम्ही कितकोन आम्ही आमची बास कंटिन्यू टॉकिंग एट होम
येस
म्हाका उघड आसा आमचो पापा तो तो ट्रम्पेट वाजयतालो तो तेजे एक बँड हाल्ली ते ही वॉज प्लेईंग इन अ बँड कॉल द रंबा बॉयज आणि ते बॉम्बे असताना त्यांची बँड they used to play for the British in Taj.
Mm-hmm.
So the every evening for the whole year, mm-hmm. they used to play because the British used to go to work and then they used to come back and they used to, they wanted some relaxation. They used to play Papa and the band and they entertained with Talo. Makai sa te teje mado chedo la Nathan to youngest son to taka interest sa saxophone ajan to saxophone ko to saxophone an introduce jala to ani mado dusra chedo Nathan to gotra clarinet makai sa te the trait has carried over so ani maka to chedo mando I wish I had seen Papa. So English and Santalam, I would have enjoyed talking to him. But Makaji Sate music became a part of that growing up. It didn't show in me, but
through your son.
Yeah, Maja Chedachar effect Zalato.
That's good.
So on that note, let's listen to a song called Tariya Mama.
Okay.
Thank you.
तुम्ही ऐकत आहात सुशेगात दनपार प्रोग्रामर कालच्या कोडियेच्यो कान्यो जॅक आणि अँथनी जेफ आणि डॉरेसाकडे दान तो ही बॉम्बे टू गोवा ही तुमची जर्नी हर एका वर्षा तुम्ही करतल्यात आणि थंयदान तुम्ही शिकून आयल्यात तुमच्यो कल्चर तुमची लँग्वेज तुम्ही काले मेसेज देऊ आमच्या ऐकतल्यांक
म्हाका कोंकणी भास खूप खूप बरी लागता बरी इट्स अ व्हेरी नायस लँग्वेज यु नो एकदम उडोवंक आनी आमचे सगळे आमचे घरा आमचे माय पाय ग्रॅनी पापा आनी आमची भुरगीं आनी आमचे भाव भयण सगळीं कोंकणी उलयताले आमकां बरें दिसतालें इट्स अ व्हेरी नायस लँग्वेज यु नो आनी गोंया गेल्या उपरांत आमकां केन्ना प्रोब्लम जावंक ना कित्याक आमी दुकानदार आनी आमचे शेजारी कडे सदां आमी कोंकणीच उलयताले आमी ताका लागून आमकां एक हो लँग्वेज शूड कीप इट अ लायव्ह इट्स वन ऑफ द बेस्ट थिंग टू हॅपन टू अस यु नो आमकां बरें लागता की आमी आमकां शिकोंक हे चान्स मेळ्ळो म्हणून आमकां ते खूप लोकांक ते गोयता ते फकत हांगा थंय पळयता कांय कावना कितें म्हणटा ते लोक आमकां ते इतले बरे एडवांटेज मेळ्ळो आमकां ते
ते कोंकणी आणि गोवा रिप्रेझेंट आमचे रूट्स दॅट्स वेर वी कम फ्रॉम दॅट्स आर सॉलिड ग्राउंडिंग तर आम्ही आता आम्ही हा न्यूझीलंड बट बाय नेचर अँड बाय हार्ट वी आर ऑलवेज अ गोवन तर दॅट विल नेवर चेंज सो आय एम पर्सनली व्हेरी प्राऊड टू बी अ गोवन
दॅट्स राईट
अँड आय एम ग्रेटफुल फॉर सोसेगत दनपार टू हॅव गिव्हन मी अन ऑपॉर्च्युनिटी टू कम हियर इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि आमकां खूप खुशाल झाला आमकां हांगा येऊन बसोंक तुमकां सगळ्यांक हे मेसेज दिवंक आय होप यू ऑल एन्जॉयड दिस टॉपिक
या शुअरली शुअरली आय मीन वी डू ऑलवेज लुक फॉरवर्ड टू पीपल टू कम अँड टॉक इन द लँग्वेज इट इज मच बेटर टू हॅव पीपल टॉकिंग इन द लँग्वेज बिकॉज दॅट्स दी ओनली वे ऑफ कीपिंग इट अ लाईफ as you are aware that we are coming very close to being a language which is endangered so it should be our effort to keep it alive
absolutely yeah
even so, the cultural dishes we still continue doing it here like for example like sarpatel vindaloo our kids too they look forward to these dishes no matter they have butter chicken and other stuff but they still love to have a Indian
Goan dishes. We like the Goan dishes so much. Amka kitle bare lagta. Why not the language?
True.
I wouldn't know. I mean, I don't have an answer for it.
We should, because it goes, I think, it goes together, actually. Language and the culture and the dishes, all I think is a part of the same thing.
So from language, you get the culture.
Yeah.
Amcha bhashet daun, amcha culture.
Culture
hoi taam. Continuous apa jai.
Continues up.
Okay.
So therefore we need to speak
at home and
exactly.
in our community.
Exactly. Yeah.
Ek mashe reminder sogliang. Gaurabi concert aaj 6:50 PM jatale theatre. Tumi sogle eya ani enjoy koryat. Deo bar thank you to Jeff.
Deo bar zum tum kai tu kai Doris.
Zach.
Thank you.
And
Richie.
Yeah.
Thank you very much.
Yeah, thank you so much. Deo bar koru. Ani portia meoya. Deo bar di sognyang. Thank you.
So we'll meet once again next Saturday where we will be speaking to the producers and the actors of Gorabo on the radio as such. And so we look forward to that program and we look forward to their presentation as such. Mm. So until then, adios.
And Deo Baro Dis Sogliang.
Amche ticket book kela ami te Gorabo Pong.
Okay. Okay.
What poeta ami.
Oi, oi.
Thank you and enjoy the rest of your evening.
Thank you.
Thank you.
Shirao go dawo nakai Motoran bo se tao mo ja tuka Sokle kon dae ta tuka Dawon dawon bo so nakai pon maka Mat shirao go dawo nakai Motoran bo se tao mo ja tuka Sokle kon dae ta tuka Pole na maka Vie ta goloka Tuka limpita mulla tu multa naka 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 Bai tu lo jena kai ma ka bi na kai mestin sao na kai ma ka tu to song ba tu ada na kai Pasun poeta tuka maka sati nota wazo tele paisona pokot tu zai maka pauskile ale gele deusana ais pasun poeta tuka maka sati nota wazo tele paisona pokot tu zai maka sangle kile tuka tu somos mi olar maka love you mutler munta go tu sota naka Oye tú, tú va una cae, cariciendo con una cae, con un mozo de una cae, más que tú, roro una cae, tú va una cae. Oye tú, tú va una cae, cariciendo con una cae, con un mozo de una cae, más que tú, roro una cae.
Moga vire de vida ao cair na sua to be bowling. Being in Dotana, Distano Ketra, Asamur Moji Kore, Asueta Maka, Kites Ani Naka, Distatus Maka Sae, Ekuts Ejivit, Saru Tucheshit, Deva Chesaudi Dere. Satus Ratna Distatus Osaga. Porque chitna e da mora falhaço disto e tolo poro e fudam só zatolo zato tra na dista tu só sanga porque chitna e da mora falhaço disto e tolo poro e fudam só zatolo mok 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 oi mok go. Moga vire de vida caída só. Meu outro do caforro. Acidente vitalício.